चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर रिफायनरी बंद झाल्याने जवळपास 100 कामगारांची नोकरी धोक्यात। अमेरिकेतील टेलर येथील साखर रिफायनरी पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून बंद होणार आहे। यामुळे कामगारांची नोकरी धोक्यात आहे। एमकेन शुगर LLC निदेशक मंडळाकडून हा निर्णय घेतला आहे। कंपनीतील जवळपास 100 कामगारांची नोकरी जाण्याची शक्यता आहे। कंपनी मिशिगन शुगर कंपनीची सहायक कंपनी आहे, ज्या कंपनीने 2016 एमकेनला खरेदी केलं होतं। पुरवठा शृंखलेतील विसंगतीमुळे रिफायनरी बंद होणार आहे।